चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उसामुळे उत्तर प्रदेशात भाजपची वाट खडतर। वाढत्या उसबिल थकबाकीनं पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपचा मार्ग खडतर केला आहे। ऊस थकबाकी हा लोकसभा निवडणुकीत कडीचा मुद्दा ठरणार असून भाजपला त्याचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत। पश्चिम उत्तर प्रदेशचा विचार केला तर प्रामुख्यानं हा जाट समाजाचं वर्चस्व असणारा प्रदेश आहे। भाजपला 2014 लोकसभा आणि 2017 विधानसभा निवडणुकीत या प्रदेशात धवल यश मिळालं आहे। मुस्लिम मतं फुटल्यानं आणि शेतकऱ्यांची मतं पूर्णपणे भाजपच्या पारड्यात पडल्यानं भाजपला येथे चांगलं यश मिळालं। पण ऊस बिल थकबाकीनं या प्रदेशातील राजकीय चित्र बदललं आहे। 12 मार्च अखेर ऊस बिल थकबाकी 11,845 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे। त्यामुळं संप आंदोलनं झाली असून कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे। प्रामुख्यानं ही आंदोलनं जाट समाजातील शेतकऱ्यांनी केली असून ते उघडपणे भाजप नेत्यांवर टीका करू लागले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील 8 जागांसाठी मतदान होणार आहे। येत्या 11 एप्रिलला येथे मतदान होणार असून मुजफ्फरनगर, सहारणपूर, कैराना, बिजनौर, मेरठ, बागपत, गझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर या मोठ्या जागांसाठी मतदान होणार आहे। 2014 या सगळ्या जागांवर भाजपनं विजय मिळवला होता। यात भाजपला विजयी मार्जिनही चांगलं मिळालं होतं। सध्या महागठबंधनमध्ये असलेल्या राजकीय पक्षांच्या मतांची बेरीजही भाजपच्या मतांपेक्षा कमी होत होती। मुजफ्फरनगरमध्ये भाजपच्या संजीव बलियान यांना 6,53,391 मतं मिळाली तर विरोधी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला 1,60,810 आणि बसपच्या उमेदवाराला 2,52,241 मतं मिळाली। या पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा जाट बहुल मतदारसंघावर वर्चस्व मिळवायला हवं। भाजपनं दलितांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव मिळवला आहे। त्यात प्रामुख्यानं वाल्मिकी आणि खाटीक समाजाला आपल्याकडे वळवलं आहे। बसपकडे केवळ जटवा समाज असल्याचं दिसत आहे। दुसरीकडे ओबीसींमधील कश्यप आणि आमी सैनी यांची मतंही भाजपच्या बाजूनं आहेत। दरम्यान यंदाची निवडणूक 2 मुद्द्यांवर वेगळी ठरत आहे। त्यात पहिला मुद्दा जाट समाजाचा आहे, जो संख्येनं जास्त असून पूर्णपणे सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेला आहे। सरकार उत्तर प्रदेशात उसाची स्टेट ॲडव्हायझरी प्राईस देण्यात अपयशी ठरलं आहे। यंदाचंच नव्हे, सलग 2 वर्ष ही स्थिती आहे, त्यामुळं भाजपला धोका आहे। दुसरीकडं राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि बसपनं महागठबंधन करून मुस्लिम मतं फुटणार नाहीत याची काळजी घेतली आहे, त्यामुळं भाजपची वाट आणखी खडतर झाली आहे। जातीची गणितं। कैराना मतदारसंघाचा विचार केला तर 19.5 लाख मतदारांपैकी 5,26,000 मुस्लिम, 3 लाख दलित, 1,40,000 जाट, 1.25 लाख गुज्जर, 1.32 लाख काश्यप, 1.35 लाख सैनी, 60,000 ब्राह्मण आणि 60,000 वैश्य मतदार आहेत। येथे मुस्लिम, दलित, जाट या मतांमुळं महागठबंधन भक्कम झालं आहे। शेतकऱ्यांमध्ये रोष। एकेकाळी भाजपचा कट्टर कार्यकर्ता असलेला देशपाल राणा आज शामलीमध्ये उप्पर देवोब साखर कारखान्यात किसान संघर्ष समितीचं नेतृत्व करतो। गेल्या 2 वर्षातील परिस्थितीबाबत तो म्हणाला, गेल्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनीच भाजपला मतदान केलं होतं। भाजपच्या किसान मोर्चाचा मी जिल्हाध्यक्ष होतो। आम्ही सगळ्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता। पण गेल्या 2 वर्षात उसाच्या स्टेट ॲडव्हायझरी प्राईजमध्ये सरकारनं 1 रुपयाही वाढवला नाही। शेतकऱ्यांना 1 क्विंटल ऊस पिकवायला 297 रुपये खर्च येतो तर स्टेट ॲडव्हायझरी प्राईस 325 रुपये मिळते। जर भाजप स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याविषयी इतकं गंभीर असतं तर त्यांनी 450 रुपये प्रति क्विंटल दर दिला असता। पण सध्या आम्हाला आश्वासन देण्यात आलेले पैसेही दिले जात नाहीत। भाजप शेतकऱ्यालाही जाती आणि धर्मामध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे। बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लष्करी कथांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे असं मत कालूराम शर्मा या शेतकऱ्यानं व्यक्त केलं आहे। ते म्हणाले, आम्हाला कोणी मूर्ख समजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते स्वतः मूर्ख आहेत। आम्ही त्यांना गेल्या निवडणुकीत निर्विवाद पाठिंबा दिला आणि आमची अवस्था काय झाली पहा। मुलांच्या शाळेची फी भरायला आमच्याकडे पैसे नाहीत। सावकाराकडे जमिनी गहाण ठेवून आम्ही पैसे उभे केले। हे सरकार आम्ही हद्द पार करू। कैराना मतदारसंघात 2018 पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोकदलाच्या तिकिटावर तबस्सुम हसन यांनी विजय मिळवला होता. मतदारांचा मूड काय आहे याची ती एक झलक होती. या मतदारसंघात तबस्सुम हसन यंदा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, तर भाजप माजी खासदार हुकुम सिंह यांची कन्या मृगंका सिंह यांना तिकीट देणार आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांना अजूनही पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचा आपल्याला फायदा होईल अशी आशा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते अजय संगल मोदींच्या विजयाविषयी खात्री बाळगून आहेत. शामली येथे 17 मार्च रोजी भाजप आमदार संगीत सोम यांची सभा झाली होती. त्यात सोम यांनी भारतीय हवाई दल लाहोरमध्ये आपला झेंडा रोवण्यापासून काही मिनिटं दूर होतं असं वक्तव्य केलं. संगल यांच्या म्हणण्यानुसार पश्चिमी उत्तर प्रदेशात या वक्तव्यानं भाजपला स्फुरण चढलं आहे. केवळ जाट समाज ऊस बिलावरून भाजप विरोधात उभा आहे, तो निवडणुकीचा मुद्दा नाही असं मत संगल यांनी व्यक्त केलं आहे.